যদি পাঁচ হয়
নমস্কার, পারাশেষ স্কিম মধ্যে আমি বলতে পারাশেষ স্কিম শুনে বলতে স্যার আমি सर आमचा एक इव्हेंट होता ऑप्शन अनलिमिटेड नाव आहे, तर त्या रिगार्डिंग तुम्हाला कॉल केला होता सर मी. सर आमच्या इव्हेंट मध्ये आमच्या पुण्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत सर आणि पुण्याच्या बाहेरच्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचं एक्झिबिशन होतंय. आमच्या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला सगळे प्रोजेक्टचे डिटेल दिले जातील आणि समजा सर तुम्हाला कुठली प्रॉपर्टी आवडली आणि तुम्ही जर ऑन दी स्पॉट बुक केली सर तिथं तर त्यावर तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काउंट भेटतील सर. हा इव्हेंट आमचा आजपासून चालू झालं सर, हे रविवारपर्यंत चालू आहे 3 दिवस. सकाळी याचा टायमिंग आहे 9 वाजेपासून रात्री 9 पर्यंत डेक्कनमध्ये प्रभात रोडला पीएसटी हाऊस लावून आले सर. हा सर तुम्ही येऊ शकता का सर इव्हेंटला? आज पण चालू झालं ना सर ते? हा तर उद्या येणार सर तुम्ही? चालेल सर, उद्या संध्याकाळी कॉल करतो सर. ठीक आहे, धन्यवाद सर.